श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 49वी ओवी निरूपणासाठी विश्लेषणासाठी आपण घेतलेली आहे। काल थोडं विश्लेषण करून झालं होतं। ओवी आपली अंधाराची ठाई सूर्यप्रकाश तव नाही परी मी आहे हे काही न वचेची जेवी। अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश तर नाही पण मी आहे ही जाणीव मात्र राहतेच। माझे देखणे पण हे नष्ट होत नाही। सूर्यप्रकाशाला सूर्यप्रकाशाची जाणीव आहेच म्हणजे आत्मरूप हे आत्मरूपात आहेच पण तिथे अंधार म्हणजे आपला देहभाव हा तिथून पळून गेलेला आहे। देहभाव जर नसेल तर मग सूर्यप्रकाशाच्या रूपाने तो प्रकाशच सर्वत्र विद्यमान राहील। मग तो ज्ञानदेव असो की चांगदेव असो मग तो प्रकाशच प्रकाश राहील आणि तिथे अंधाराची वार्ता संपून जाईल। आज निरूपणाला पुढे नेऊया। कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय। काल विश्लेषण करताना तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग हेची भेटी साच रूपाचा आठव विसावला जीव आवडी पे सुखाचे भातुके करावे जतन सेविल्या तहान भूक जाय दुरील जवळी आपणच होते कवळले चित्ते जीवनासी तुका म्हणे नाम घेता वेळोवेळी होतील सकळा शीतळा नाळी। तर सुखाचे भातुके करावे जतन सेविल्या तहान भूक जाय। इथे सुखाचे भातुके म्हणजे आत्मस्वरूप ते नामस्मरणाने घ्या जोडा ध्यानाने जोडा किंवा अभेद भक्तीने जोडा। जेव्हा त्या आत्मस्वरूपामध्ये आपण असतो तर तेव्हा तिथे तहानही नसते आणि भूकही नसते। साई की नगरी परम अति सुंदर जहां कोई आवे न जावे चांद और सूरज पवन न पानी को संदेश पहुंचाए दर्द यह साई को सुनावे। सुंदर कबीरांचं भजन आहे। साई की नगरी परम अति सुंदर। साई शब्द जो वापरतो आपण तो साई शब्द म्हणजे आता ज्यावेळी साईबाबा शिर्डीत आले असतील त्यावेळी तिथे त्यांना आओ साई म्हणून संबोधित केलं म्हाळसापतींनी आणि तेव्हापासून त्यांचं नाम साईबाबा झालं। पण साई शब्द सिंधी समाजामध्ये सुद्धा वापरतात। आओ साई सिंधी लोक पण म्हणतात। लाल मेरी पत्र रखियो बला झुले लालण सिंधडी दा देवरदा दमादम मस्त कलंदर हे प्रसिद्ध भजन सिंधी भावंडांचं सर्वांना माहिती आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा साई शब्दाचा वापर आहे। ते आपल्या देवांना साई म्हणतात। झुलेलालला पण साई म्हणतात लाल साई म्हणतात। तर त्या साई शब्दाचा अर्थ साई ही अवस्था आहे ही कुठली व्यक्ती नाही। साई ही अवस्था है व्यक्ती नाही। आत्ता जिथे तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेतो सुखाचे भातुके करावे जतन सेविल्या तहान भूक जाय ते भातुके घेतल्याबरोबर तहान भूक सर्व हरपते। म्हणजे तहान कोणती आणि भूक कोणती ही अवस्थाच शिल्लक राहत नाही। अशी ती जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे साई जिथे समाधी सुखाच्या पलीकडची अवस्था, जिथे काही शिल्लक राहत नाही आणि म्हणून तिथे तहानी लागत नाही आणि भूकही लागत नाही। म्हणून समाधीच्या उच्च अवस्थेमध्ये 3-4-5 दिवसाची समाधी, आणि असं म्हणतात की हिमालयामध्ये महिनो महिनो लागणारी समाधी तिथे असते। एखादा श्वास दिवसातून चालला तर चालला, नाहीतर श्वासाची सुद्धा गरज नाही। बॉडीचे फिजिओलॉजिकल फंक्शन्स, बायोकेमिकल फंक्शन्स, एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटीज कशा होत असतील, सगळ्या ॲक्टिव्हिटीज काही शिथिल होत असतील किंवा थांबून जात असतील किंवा रेग्युलेट होत असतील, काय होत असेल याचा कोणी अभ्यास करावा। कारण त्या अवस्थेत कोणत्या डॉक्टरला अभ्यास करायला मिळेल आणि कधी ती अवस्था प्राप्त होईल। पण यात खोटं काही नाही, हे वेल डॉक्युमेंटेड आहे। हिमालयामध्ये अजूनही लोक आहेत आणि ही प्रॅक्टिस करतात, आणि तसंही जे रेग्युलर ध्यान करतात त्यांना स्वतःचाच अनुभव आहे। ध्यानामध्ये जागृती असतेच, ध्यानामध्ये काही पूर्ण आपण निश्चिष्ट नसतो, पण त्यावेळीसुद्धा अनुभव घेऊ शकतो आपण की आपला श्वास किती स्लो झालेला आहे, पल्स रेट किती खाली आलेला आहे, श्वास किती कमी झालेला आहे। आणि जर श्वासावरच आपण लक्ष केंद्रित केलं तरी हे कळू शकेल। म्हणून सेविल्या तहान भूक जाय, सुखाचे भातुके करावे जतन। हे सुखाचे भातुके म्हणजे आत्मस्वरूपामध्ये जाऊन त्याचं जतन करावं, तिथे जाऊन विचार करू नये, तिथे जाऊन चित्ताला विचलित होऊ देऊ नये, म्हणून जतन असा शब्द वापरतात। चांगदेव 65 ही एक अशीच शांत झालेल्या महापुरुषाची वाणी आहे। शांत झालेले महापुरुष, पूर्ण ब्रह्म झालेल्या महापुरुषांची वाणी आहे, संत विभूतींची वाणी आहे। चांगदेवांना मुक्ताबाईंनी अनुग्रह दिल्यानंतर जो उपदेश केला आहे, चांगदेवांना जो उपदेश केला होता हा मुक्ताबाईंनी, तर मुक्ताबाईचंच एक पद आहे। त्या पदाप्रमाणे भावे भक्ती करुणी वैराग्य जोडसी, परी तू पावसी ब्रह्म सुखा। ज्ञान तत्वी करी करी हा विचार, निर्गुणी आकार निरामय। चांग्या सोयधरी ज्ञान वटेश्वरी, मुक्ताई जिव्हारी बोध करी। भावे भक्ती करुणी वैराग्य जोडशी, वैराग्य आपाप मिळत नाही, नुसत्या ध्यानाने सुद्धा मिळत नाही, तर भावे भक्ती करुणी, भक्ती सुद्धा अंतकरणापासून पूर्ण भावाने आणि अभेद रूपाने भक्ती करायची, तरी तू पावसी ब्रह्मसुखा, मग तुला ते ब्रह्मसुख प्राप्त होईल। वैराग्य जोडलं तरी होणार नाही, वैराग्याला सोबत पाहिजे अभेद भक्तीची। ज्ञान तत्वी करी करी हा विचार, निर्गुणी आकार निरामय। निर्गुणी आकार निरामय, चांग्या सोयधरी ज्ञान वटेश्वरी, मुक्ताई जिव्हारी बोध करी। मुक्ताबाई चांगदेव महाराजांना सांगत आहे की भाव भक्ती करून वैराग्य प्राप्त कर, तरच मग तुला ब्रह्मसुख प्राप्त होईल, आत्मसुख प्राप्त होईल। ज्ञानी होऊन, तत्वज्ञानी होऊन विचार कर, ज्ञान तत्वी करी म्हणजे तत्वज्ञानी होऊन विचार कर, निर्गुण निरामय होऊन आकारायची सोय धर। पहिल्यांदा निरामय होय आणि नंतर आकाराची सोय धर। आकार, आकार कोणता? शरीराचा नाही, आत्म्याला तर आकारच नसतो, मग त्या निराकाराचा आकार, वटेश्वराचे ज्ञान, आत्मज्ञान हे सगळं संपादन कर. मौली ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला लिहिलेल्या पत्रातून दिलेला आत्मबोध मुक्ताबाईंनी त्यांच्या अंतकरणात पूर्णपणे ठसविला. कारण जेव्हा हे पत्र चांगदेवाकडे गेलं तेव्हा चांगदेवाला यातलं काही कळलं नाही असं म्हणणं अयोग्य होईल. चांगदेव पण खूप मोठ्या पातळीचे होते, पण खरा बोध काय आहे हे नुसते शब्दच आहेत की त्याच्यामागे काहीतरी रहस्य आहे हे जाणण्याची त्याला खूप इच्छा झाली. आणि म्हणून ते पूर्ण लावाजामा घेऊन, शिष्य समुदाय घेऊन आळंदीला आले होते वाघावरती. आणि तिथे मग जेव्हा मुक्ताबाईने मुक्ताई जिव्हारी बोध करी, चांग्या सोयधरी ज्ञानवटेश्वरी मुक्ताई जिव्हारी बोध करी, जेव्हा त्या लहान मुक्ताबाईनी चांगदेवाच्या डोक्यावर हात ठेवला, शक्तिपात दीक्षा दिली, त्यावेळी मग चांगदेवांना या सर्व ओव्यांचा, त्या पत्रात लिहिलेल्या मजकुराचा अर्थ हळूहळू कळू लागला. तर त्यांच्या अंतकरणात हा बोध ठसवताना, जेथे एक दुजे नाही प्रपंचाची कहाणी, तेथे काही तेथे काहीच नाही, तेथे काहीच नाही, सोय धरी आपुली रे वटेश्वरा ते बोले मुक्ताई, सोहम भावे अखंडित राही. वटेश्वर म्हणजे चांगदेव. चांगदेवांना मुक्ताई काय सांगत आहे, सोहम भावे अखंडित राही, बाबा तू इकडे तिकडे भटकू नकोस, सोहम भाव तोच मी आहे माझ्यात आणि माझ्या स्वरूपात, तू तुझ्या स्वरूपामध्येच मस्त आनंदित राहा. जेथे एक दुजे नाही तिथे दोन असण्याचा काही प्रश्नच नाही, एकच एक सर्व आहे. प्रपंचाची कहाणी तेथे काही, हा सगळा प्रपंच तुला जो दिसतो हा त्याच्या त्याचा काय लाग तिथे लागणार आहे, तिथे काहीच नाही. सोयधरी आपली रे, स्वतःबद्दलचा विचार कर चांगदेवा. मौली ज्ञानेश्वराप्रमाणेच मुक्ताबाई चांगदेवांना सांगत आहे, अरे चांगदेवा, त्या आत्मस्वरूपामध्ये पूर्ण एकत्व असून त्यात दुसरे काहीच नाही, तिथे दुसरेपणा संभवतच नाही, त्यात द्वैत हा प्रकार मुळीच नाही. जेथे एक दुजे नाही तेथे काहीच नाही, त्यात द्वैत हे मुळीच नाही, मग तेथे प्रपंचाची गोष्ट कुठून असणार, प्रपंचाची कहाणी तेथे काही, त्या आत्मतत्वाखेरीज तेथे दुसरे काहीच नाही, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवून सोहम भावामध्ये तू अखंड रममाण हो, असं मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश करताना सांगितलं. आणि मुक्ताबाईंच्याच अभंगातून हे स्पष्ट होऊन येते, याचा उल्लेख निळोबारायांनी पण बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. निळोबारायांच्या नजरेसमोरच्या सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे निळोबारायांनी व्यवस्थितपणे याचं याला या विषयाला उतरवलेलं आहे. पुढे एखाद्या दिवशी आपण तोही विषय घेऊ. तर आता ही जी तुर्तास जी ओवी आपल्याला होती 49, अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. आता ही भेट, चांगदेवाची भेट, ज्ञानेश्वरांची आणि चांगदेवांची भेट कशी आहे? आपण अंधारात बसलेलो असताना तेथे सूर्यप्रकाश नसतो, कारण अंधार आणि प्रकाश हे एकमेकांच्या विरोधी आहेत. प्रकाश असला तर अंधार नसतो, अंधार असला तर मग प्रकाश नसतो. अंधाराला सूर्य माहीत नाही आणि सूर्याला अंधार माहीत नाही. आता अंधाराला नष्ट करण्याची शक्ती सूर्याजवळ आहे, पण सूर्याला नष्ट करण्याची शक्ती अंधाराजवळ आहे का? अंधार असा क्लेम करू शकतो का? सूर्य तर क्लेम करू शकतो, सूर्याला क्लेम करायची गरजच नाही, कारण ती शक्ती स्वयंसिद्ध आहे. परंतु इतकं सगळं असून तो सूर्य कधी अंधाराला पाहू शकत नाही, कारण अंधारा त्याच्यासमोर टिकावच धरू शकत नाही. आता अंधार म्हणजे शरीरभाव किंवा देहभाव समजावा, आणि सूर्य म्हणजे आत्मभाव किंवा आत्मस्वरूप असं समजावं. आत्मस्वरूप प्रकट असेल तर मग तिथे देहभाव संभवत नाही, आणि देहभाव असेल तर ते देहभाव आत्मस्वरूपाला गिळू शकत नाही, भ्रमात पडू शकते, त्या जीवाला भ्रमात पडू शकते, त्या जीवाला भ्रमात पडू शकेल एखाद्या वेळी, पण आत्मरूपाला गिळू शकत नाही। आणि म्हणून जेव्हा शेवटल्या क्षणी आपले डोळे बंद होतात तेव्हा सर्व दृश्य नजरेसमोर येते आणि त्यावेळेस कळते की मी जन्म कशासाठी घेतला होता आणि आयुष्यभर मी काय करत राहिलो आणि शेवटी माझा जन्म फुकट गेला। पण त्यावेळी काहीच करता येत नाही, हतबल परिस्थिती असते, हतप्रभ असतो माणूस, तो जीव, त्या जीवाला वाटत असते की मी कशासाठी आलो होतो, मी मुक्त होण्यासाठी आलो आणि बद्ध होऊन गेलो। या संपूर्ण अवस्थेमध्ये जी ताटातूट निर्माण होते ती इथे एक्सप्लेन करता येत नाही, हे ज्याचं त्यालाच कळणार आणि हे शेवटल्या क्षणी करणार। म्हणून मामा दांडेकर, शंकर वामन दांडेकर नेहमी म्हणायचे की प्रपंच प्रपंच करता करता परमार्थ सुटतो, आणि परमार्थ काय होता हे शेवटल्या क्षणी कळतं। त्या परमार्थाची खूप आठवण त्या शेवटल्या क्षणी येते, पण या प्रपंचापायी परमार्थ मागे मागे सुटत जातो, प्रपंच समोर येतो, प्रपंचाला दोष देऊन काय होणार। सत्संग सहज साधू शकत होता, ज्ञानेश्वरी सहज कानावर पडू शकत होती, पण आयुष्य नुसतं असंच घालवलं। जेव्हा कधी असा सत्संग करण्याचा मौका आला, अशी संधी चालून आली, त्यावेळी तिथे पाठ फिरवली, मग या विषयाची गोडी कशी लागणार। इतर सांसारिक विषयाची गोडी खूप लागली, पण पारमार्थिक विषय मात्र दूर गेलेत, आणि त्यामुळे खरं काय हे कळलंच नाही, समजलंच नाही, परमात्म्यापासून दूर 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 होत गेलो। आणि परमात्म्याला सुद्धा दोन हाताचा दोन पायाचा किंवा चार हाताचा दोन पायाचा असंच समजत राहिलो, ते त्याचं स्वरूप नव्हतंच, ना त्याला हात ना पाय, ना त्याला रूप ना सौंदर्य, तो निराकार निरामय असा। त्या परमात्म्याला साधताच नाही आलं, आणि मग लाचार अवस्थेत डोळे बंद होतात आणि एकापाठी एक माहीत नाही किती जन्माची परंपरा निर्माण झालेली असते आणि कितीदा जन्म घ्यावा लागतो। अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे के नाही न वचीची जो। सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, मी तुला मन बुद्धी देहाच्या अंगाने पाहू शकत नाही चांगदेवा, मला तुझ्याकडे पाहताना तुझ्यातील आत्माच दिसतो, आणि जेव्हा आत्मा दिसतो तर माझ्यात आणि तुझ्यात फरकच राहत नाही। ज्ञानोबा पूर्ण आत्मस्वरूपातूनच चांगदेवाच्या आत्मस्वरूपाकडे पाहत असल्यामुळे त्याच्या आत्मस्वरूपाशी ते एक रूप होऊन जातात, आणि मग ते जाणीवरहित नसूनही चांगदेवाला पाहू शकत नाही, कारण देखणे पण आहे पण पाहू शकत नाही, म्हणजे डोळे आहेत पण पाहू शकत नाही। डोळ्यांना दिसते रॅटिनावर जे तयार होते ते दृश्य त्या देहापुरतं मर्यादित आहे, पण माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला आत्मस्वरूपातून पाहत आहे, आणि जेव्हा आत्मस्वरूपातून पाहतात तेव्हा हे सगळं काही उरतच नाही। अशी 49वी ओवी आज आपली घेऊन समाप्त होत आहे, एकदा उच्चार करूया। अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचे चीजेवी। अशी ही 49वी ओळी आज घेऊन झाली। आज इथे थांबूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।